हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ शं च मे मयश्च मे प्रियं च मेनु कामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च मे महश्च मे संविच्य मे ज्ञात्रं च मे सूश्च मे प्रसूश्च मे सीरं च मे लयश्च मरुतं च मे मृतं च मे यक्ष्मं च मे नामयच्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वं च मे न मित्रं च मे भयं च मे सुगं च मे शयनं च मे सुषा च मे सुदिनं च मे ऊर्क्ष मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधु च मे सग्धिश्च मे सपीतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च म औद्भिद्यं च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे क्षितिश्च मे कूयवाश्च मेन्नं च मे शुच्य मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माषाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियं गवश्च मेणवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे।
परम पूजनीय स्वामी मकरनाथांच्या नागपूर येथील आनंद यात्रेचं वर्णन सद्भक्त शैलजा पेंडसे आपल्याला वाचून दाखवतील।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। दिनांक 14 ऑक्टोबर 2016 या दिवशी नागपूर इथे साधना शिबिराला सुरुवात झाली। आज 17 ऑक्टोबर 2016 साधना शिबिरातील शेवटचा दिवस। आज सकाळी 7:30 वाजता नाथ संप्रदायातील दोन महान अध्वर्यू पूजनीय स्वामी माधवनाथ यांचे उत्तराधिकारी पूजनीय स्वामी माधवानंद आणि पूजनीय स्वामी मकरंदनाथ यांच्या समवेत सर्व साधकांना ध्यानाला बसण्याचा अत्यंत दुर्मिळ असा योग जुळून आला। ध्यान विसर्जित झाल्यावर सर्व साधकांनी अल्पोपहार घेतला। पूजनीय स्वामी मकरंदनाथांसमवेत स्वामी माधवानंदांनी देखील खाली सद्भक्त अलकाताई जोगांकडे अल्पोपहार घेतला। सर्व साधक मंडळी आता स्वामीजी एअरपोर्टकडे निघतील, त्यांचं आपल्याला जाताना दर्शन मिळेल म्हणून बाहेर रेंगाळत होते। इकडे कार्यक्रम झालेल्या हॉलमध्ये सर्व आवरावरी चालली होती। आता कुलूप घालून सगळी मंडळी खाली जाणार इतक्यात स्वामी आले असं धावत येऊन काही जण सांगू लागले आणि पूजनीय स्वामी मकरंदनाथ हॉलमध्ये आले देखील। चला मंडळी, अजून थोडा वेळ आहे आपल्या आम्हाला निघायला, तर जरा आपण बसूयात। पटापट सतरंजा घातल्या गेल्या, सगळे स्थानापन्न झाले, स्वामीजी बोलू लागले। कार्यक्रम झाल्याबरोबर कार्यक्रम झाला आहे की नाही एवढी आवरावर झाली ते मला खूप आवडलं। आमचे एक नातेवाईक आहेत मराठी म्हणून, त्यांच्या लग्नाला आम्ही गेलो होतो आणि जवळपास पान होतं 900 च्या दरम्यान, तर ते आम्हाला म्हणाले की आमचे व्याही मी आपलं सहज सांगतोय, देशस्थ होते ते म्हणाले, आम्ही आमचा कोकणस थिंगा दाखवला त्यांना, 2 वाजेपर्यंत सगळ्या पंक्ती साफ, 3 वाजता इथं काही झालं की नाही असं वाटावं असा निपटा. तसंच मी म्हणेन, आपण जोगांकडे आलेलो आहोत, इथे काही कार्यक्रम झाला होता की नव्हता असं वाटावं इतकं इथं सगळं स्वच्छ होऊन गेलं आहे. स्वामीजींचं हे बोलणं ऐकताच सर्व मंडळी हास्यकल्लोळात बुडून गेली. पूजनीय स्वामीजी पुढे बोलू लागले, पंढरपूरचा देव ज्यांच्या समोर उभं राहून असं म्हणतात की आचार्यांची देखील एक प्रकारे विकेट पडली. पंढरीचा देव बहुत कोवळा, सगुण सावळा सारथी हा, असं संतांनी त्यांचं वर्णन केलंय. हा अभंग मला फार आवडतो. कटीकर नट समचरण विटेवरी उभे राहिले. भागवतामध्ये श्रीकृष्णांचं वर्णन ते एखाद्या नटासारखे होते असं केलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 भाव आहेत. श्रीकृष्णांचे वडील वसुदेव हे त्या काळात समकालीनांमध्ये अतिशय देखणे किंवा सर्वात सुंदर पुरुष म्हणून प्रख्यात होते आणि वासुदेव कृष्णांना आपल्या वडिलांचा निटसपणा आणि सौंदर्य लाभलेलं होतं. पण त्यांचं जे वर्तन होतं, मैनही माखन खायो हे नटासारखं होतं. करणं आणि न करणं, भोगणं आणि न भोगणं, असणं आणि नसणं या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये अगदी लहानपणापासूनच होत्या. मी मध्ये दसऱ्याच्या दिवशी पुण्यात बोलताना असं म्हणालो की 2 प्रकारच्या व्यक्ती असतात. एक म्हणजे या सगळ्या विश्वाच्या केंद्रस्थानी मी आहे असं मानणाऱ्या व्यक्ती आणि दुसऱ्या परमात्म्याच्या सत्तेवर तत्वत सर्व काही घडतं आणि मनुष्य मात्र हा त्या सत्तेच्या अंतर्गत काम करणारा असतो. त्या व्यापक विराटाच्या अधिष्ठानावर आपलं जीवन आहे असं मानणाऱ्या काही व्यक्ती असतात. तर भगवान श्रीकृष्ण हे पहिल्या प्रकारातील परिपूर्ण बोध असणारे असे होते. मयाध्यक्षेण प्रकृती सुयते सचराचरेत असं ते म्हणू शकतात. माझ्या अध्यक्षतेखाली सगळी सृष्टी सचराचर आहे. गतिर्भरता प्रभू साक्षी निवासा शरण सुरुत हे सर्व मी आहे असं भगवंत म्हणतात. अगा ब्रह्मया नावा अभिप्रावो मीची पांडवा, मीची बोली जे आगवा शब्दी इही, पै मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नव्हती सुवर्मा, तैसा मज आणि ब्रह्मा भेदू नाही. वर करणे कोणाला तरी याच्यात अहंता दिसेल, पण संपूर्ण अहंता शून्य आणि परमात्म्याशी एकरूप झालेलं आपणच परमात्मा आहोत या बोधानी असणारं हे जीवन आणि दुसरं एक जीवन की जे जीवन विराटाच्या किंवा विशाल अशा परमात्म सत्तेच्या अधिष्ठानाखाली आहे असं मानणारं प्रभू रामचंद्रांचं जीवन. मनुष्य जीवन अनेक मर्यादांमधून जात असतं. त्या सगळ्या मर्यादा मानून असणारं आणि तरीही जीवनामध्ये सुखाचे आनंदाचे मळे फुलवता येतात हे सिद्ध करणारं जीवन म्हणजे रामचंद्रांचं जीवन. त्यांनी कधी परिस्थितीला विरोध केला नाही. महापुरामध्ये एखादी गवताची काडी पडेल तर ते जसं घेऊन जाईल तशी ती गवताची काडी उलट त्या महापुरावर सुखाने डोलते आहे, बागडते आहे असं पाहणाऱ्याला वाटावं असं रामचंद्रांचं जीवन होतं. तर भगवान श्रीकृष्णांचं जीवन हे चालू व्यवस्थेच्या नेहमी विरोधात उभं राहिलेलं, त्याला विरोध करून सुस्थापना करणारं असं हे जीवन. याचा अर्थ रामचंद्रांच्या जीवनात पुरुषार्थ नव्हता असं नाही. मानवी मर्यादेमध्ये जे जे शक्य आहे ते सगळं रामचंद्रांनी केलं, पण अमानवी अशा पद्धतीने काहीही नाही. रामचंद्रांच्या जीवनात एकदाच अशी गोष्ट घडली की जगन्नियंत्याच्या सत्तेमध्ये स्वसामर्थ्याने ढवळाढवळ करावी अशा प्रकारचा क्रोध त्यांना निर्माण झाला. त्यांनी समुद्रावर ब्रह्मास्त्र उगारलं. रामचंद्रांनी बाण काढला याचा अर्थ देवांना अतिशय सुरक्षित वाटत असे, पण ज्या कारणाकरता प्रभूंनी बाण काढला ती घटना त्यांच्या जीवनात एकदाच घडली. तर भगवंतांनी म्हणजे श्रीकृष्णांनी अनेक वेळेला सर्व गोष्टीत हस्तक्षेप करून आपल्याला हवं तसं घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी देखील झाला. भगवान श्रीकृष्णांचं जे जीवन आहे ते अत्यंत मिश्किल, खोडकर, खेळकर, विनोदप्रिय, नृत्य, नाट्य, संगीत, कला, वादन यांनी संपूर्ण असणारं असं होतं. भगवान श्रीकृष्ण जर फावला वेळ मिळाला तर नक्कीच परत गीता सांगणार नाहीत, ते कदंब वृक्षाखाली जाऊन निवांत निश्चिंत राहून वादन करतील, बासरी वाजवतील। ही बासरी ऐकण्यासाठी पक्षी जमा होतील, गुर वासर गोप गोपी जमा होतील, आणि तेच आपण आहोत असं मला वाटतं। स्वामीजींची जी मधुर बासरी, सोहम संगीत आणि अमृतमय असा उपदेश त्यांनी केला, त्याची भूल आपल्याला पडली, आपल्या जीवनाला संजीवनी मिळाली। प्रभू रामचंद्र जर परत आले, जसं भगवान श्रीकृष्ण परत आले, तर ते निवांत नसतील। प्रभू जर परत आले तर जगतामध्ये सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी मोठ्या गांभीर्याने स्वतःचा आदर्श घालून परत एकदा कामाला लागतील। रामचंद्रांनी सीतामाईंचा जो त्याग केला तो करावा असा सल्ला वसिष्ठांनी त्यांना दिला। राजा हा सगळ्या प्रजेचा पिता असतो, आणि पित्याच्या चारित्र्याविषयी जर संतानाला शंका आली तर तो देखील पित्याकडून धडा घेऊन आपलं जीवन जगेल, तसं होऊ नये म्हणून यावेळेला आपल्या प्रिय पत्नीचा त्याग उचित आहे असं वसिष्ठांनी सांगितलं। रामचंद्रांचं जीवन हे त्या मानाने फार कठीण जीवन आहे, कारण वेळप्रसंगी शिशुपालाला मारण्यासाठी सुदर्शन चक्र धारण करायला लागणं अशा प्रकारची कोणतीही कृती त्यांनी केली नाही। रामचंद्र आणि श्रीकृष्ण, गोपाल कृष्ण यांचं जीवन आपल्याला ललामभूत असं नक्कीच आहे। स्वामीजींचं दोघांवरही प्रेम होतं। या संप्रदायाचं वैशिष्ट्य मी मगाशी बोलताना म्हटलं की पांडुरंग भक्ती या संप्रदायामध्ये दिसते। ज्ञानेश्वर महाराजांनी देखील माझे जीवीची आवडी पंढरपुरी नेईन गुढी असं म्हटलं आहे। ज्ञानेश्वरीत ते म्हणतात, पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतींचा दंशू, परी दावोनी गेला उद्देशू श्री महाविष्णू। म्हणजे पिंडानी पिंडाचा ग्रास करणं, पिंडामध्ये पिंड विलीन होणं हे नाथ संप्रदायाच्या उपदेशाचं खरं वर्म आहे। म्हणजे पृथ्वीचं आपामध्ये, आपाचं तेजामध्ये, तेजाचं वायूमध्ये, वायूचं आकाशामध्ये चिदाकाशामध्ये, आणि आकाशाचा ग्रास अथवा लोप आत्मतत्वामध्ये होणं हे इंगित आहे नाथ संप्रदायाच्या परंपरेचं। पिंडे पिंडाचा ग्रासू हा नाथपंथीचा दंशू, म्हणजे महादेवांकडून आलेल्या नाथपंथाचा हा महत्वाचा उपदेश आहे। तरी बोलोनी गेला उपदेशू श्री महाविष्णू, पण ही गोष्ट महाविष्णूंनी कथन केली असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय। म्हणून महाविष्णूंविषयी म्हणजे पांडुरंगांविषयी ज्ञानेश्वर महाराजांना नाथ संप्रदायाच्या ठिकाणी शैव आणि वैष्णव यांचा एक विलक्षण मिलाप त्यामुळे झाला। अशी ही मोठी सिद्ध अशी साधना आपण सगळे करत आहोत। गेले 3-4 दिवस आपल्या बरोबर फार फार सुखाने गेले। मला जर कोणी विचारलं की आयुष्यातले सुखाचे क्षण कोणकोणते, तर ज्या वेळेला मी अनुग्रह घेतला तो माझ्या जीवनातला फार सुखाचा क्षण। स्वामीजींची ज्ञानेश्वरी ऐकली ते क्षण सुखाचे क्षण। स्वामीजींबरोबर पंढरपूरला गेलो, पावसला गेलो, नागपूरला आलो, रुकडीला गेलो विश्वनाथ महाराजांच्या दर्शनाला, अशासारखे जे क्षण आहे ते क्षण सुखाचे क्षण। तसं मी ज्ञानेश्वरी सांगितली ती सांगत असताना जे क्षण ते माझ्या आयुष्यातील सुखाचे क्षण। कधी कधी मला असं वाटूनही गेलं आहे की ज्ञानेश्वरी सांगताना इतकं सोख होतं। ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय ना, तैसेची माते विश्वी कथित, कथितेनी तोशे कथू विसरत, तया विसरा माझी विरत आंगे जीवे। इतकं विसरून जायला होतं की त्या क्षणाला असं वाटतं या क्षणाला जीवन संपलं तरी चालेल, पुढचा श्वास नसला तरी चालेल। आपला विश्वास आहे की नाही किंवा माझा विश्वास आहे की नाही हे सोडून एक गंमत म्हणून सांगतो। आमच्या दारामध्ये अचानक एक फेस रीडर आला होता शुक्रवार पेठेमध्ये राहत असताना, आणि त्याने माझं सगळं जीवन माहीत असल्यासारखं मला सांगितलं। म्हणाला, तू गुरुकृपांकित आहेस, तुला खूप लोकांचं प्रेम मिळालेलं आहे, तुझ्या वाणीत फार सामर्थ्य आहे, आणि म्हणाला की तू प्रवचन करतोस आणि प्रवचन करत असताना तू जाशील असं म्हणाला, आणि तू गेल्यावर तर तुझी लईच कीर्ती होईल। त्या गोष्टी कोणाच्या हातात नाहीत. पण तो असं कसं काय म्हणाला कोण जाणे. पण प्रवचन करताना आपण आता गेलो तरी चालेल असं मला कितीतरी वेळा वाटलेलं आहे. पांडुरंगांच्या चरणावर मस्तक ठेवत असताना या क्षणाच्या पुढचा क्षण नाही आणि मागचा क्षण नाही अशी समाधीसारखी स्थिती माझ्या अनुभवाला आली आहे. हे माझ्या जीवनातले आनंदाचे क्षण आहेत असं मी म्हणेन. तशापैकीच तुमच्यासारख्या साधकांबरोबर बसलो आहे आत्ता. तो आत्ताचा क्षण आहे, आनंदाचा क्षण माझ्या जीवनातला असं मला वाटतं. असे अनेक क्षण गोळा झालेत. सावरकरांचं ते काव्य आहे ना, अनेक फुले फुलती फुलोनिया सुकोनी जाती, कोण तयांची महती गणती ठेविली असे, परिजे गजेंद्र शुंडेने उपटिले श्रीहरी साठी मेले, कमळ फुलते अमर ठेले मोक्षदाते पावन, अशीच सर्व फुले खुडावी श्रीरामचरणी अर्पण भावी, काही सार्थकता घडावी या नश्वर देहाची, अमर होय ही वंशलता निर्वंशजीचा देवान करिता, दिगंती पसरे सुगंधता लोकहित परिमलाची. असं आपलं जीवन व्हावं अशी इच्छा आहे. अशी सर्व फुलं फुलावी अशी स्वामी माधवनाथांची इच्छा होती. याकरता त्यांनी फार कष्ट उपसले. ते 81 साली प्रथम नागपूरला आले तेव्हा 64-65 वर्षांचे होते. त्यांचं काम 65व्या वर्षी सुरू झालं खऱ्या अर्थाने. त्याच्या आधी त्यांचं काम होतच, दुकानामुळे पूर्ण शक्तीनिशी ते करता येत नाही असा त्यांचा नक्की भाव होता. दुकान विकल्यानंतर त्यांनी तो व्यक्त केला. 65व्या वर्षानंतर इतकी अविश्रांत मेहनत घेतली की 75व्या वर्षी म्हणजे 10 वर्षाच्या काळात त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. या 10 वर्षात त्यांनी नागपूरपासून पणजीपर्यंत प्रवास केला आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहिलं तर तसं साधक विश्व त्यांनी निर्माण केलेलं समजतं. असं जे स्वामी माधवनाथांचं जीवन, ते सर्व फुलं फुलावीत आणि श्रीरामचरणी अर्पण व्हावीत याकरताच केवळ असं होतं. त्यांना त्यांच्या स्वतःकरता असं काहीही नको होतं. पूजनीय स्वामीजींचं बोलणं ऐकतच राहावं असं सर्व साधकांना वाटत होतं. पण घड्याळ मात्र थांबत नव्हतं. 11 वाजता निघालं तरी चालेल असं मिलिंददादा म्हणाले म्हणून खरं मी हे सगळं बोललो. आता मात्र 10 मिनिटात निघावं असं मला वाटतं. मंडळी, तुम्हाला सोडू नये असं, सोडून जाऊ नये असंच वाटतं. त्याच्याऐवजी तुम्हाला अंतःकरणातूनच घेऊन जावं म्हणजे सोडायचा प्रश्नच नाही. आणि मी तुमच्या अंतःकरणात राहून जातो. हरिओम.
श्रीराम. सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावा. भगिनी वर्गाने आपापल्या पर्सेस मांडीवर घेऊन जास्तीत जास्त पुढे सरकाव.
ज्ञानेश्वरीचा अभ्यास जसा आपण सांगितलात तो चांगलाच असला तरी देखील आमच्यासारख्या साधकांना अजून काही सोपा अभ्यास आपण सांगाल का असा प्रश्न मागच्या वेळेला कोणी विचारलेला होता. मी प्रथम असं सांगितलं होतं की गीता गीतेचा सरळ अर्थ, त्याच्यावर स्वतःचं काही चिंतन करावं, श्रवणाच्या आधाराने चिंतन करावं. एकदम चिंतन आपण करू शकत नाही, पण आपण जे ऐकलेलं आहे ते लक्षात घेऊन आपल्या श्रवणाच्या आधाराने आपण चिंतन करावं असं मी म्हटलं होतं. आणि मग वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये जसं आचार्यांनी, विनोबांनी, लोकमान्यांनी काय म्हटलेलं आहे त्या श्लोकासंबंधी हेही पाहावं, आणि मग ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी देखील पाहावी, त्याच्यातल्या निरूपणाकरता श्लोकाच्या निरूपणाकरता असलेल्या ओव्या त्या कोणत्या आहेत या ओळखता याव्यात, उपमा अलंकार दृष्टांत हे ओळखता यावेत, सर्वसाधारण विधानं ओळखता यावीत, अशा रीतीने आपण वाचन करावं। म्हणजे गीता ज्ञानेश्वर महाराजांनी सरळ कशी सांगितलेली आहे ते लक्षात येईल। हे मी सांगितलं त्याच्यावरच प्रश्न विचारला गेलेला होता, तेव्हा मी असं म्हणालो की प्रत्येक ओवी घ्यावी, त्याच्यावर चिंतन करावं। आणि मी एक दोन तीन ओव्या सांगितलेल्या होत्या, उदाहरणार्थ ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या अशा। आजही काही सांगू शकेन, देख पा जनकादिक कर्म जात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले। जनकांसारखे देखील, म्हणजे ज्यांना प्रचंड मोठा राज्यकारभार करायचा आहे असे देखील, जनकांसारखे देखील, म्हणजे सामान्य माणसाला आपल्याला आपल्या कर्माचीच अडचण वाटते परमार्थ करताना। ही जर कर्माची कटकट नसती आपल्या माग, तर सरळ कितीतरी ध्यान नाम श्रवण सत्संग तीर्थयात्रा असं जीवन आपण जगलो असतो। पण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की तुझी जी कर्म आहेत ती कर्म तुला जी खूप वाटतात, आपल्या वाट्याला खूप कर्म आलेली आहेत आणि प्रचंड कर्माच्या दबावाखाली आपण आहोत असं आपण आपल्याला समजत असतो, तर तू जनकांकडे पहा, त्यांच्या वाट्याला जी कर्म आली ते संसारी होते, त्यामुळे संसारातली सगळी कर्म ते करत होते। राज्यशकट चालवत होते, राज्यकारभारातली सगळी कर्म ते करत होते, ते साधक होते। असं असल्यामुळं साधकाचं जे जीवन आहे ते जीवन देखील ते जगत होते। जर जनकांना शक्य असेल तर तुलाही शक्य आहे असा धीर दिलासा ज्ञानेश्वर महाराज देत आहेत। आणि अशा प्रकारची सगळी कर्म करून मोक्ष सुख प्राप्त करता येतं जनकांनी नक्की कशा प्रकारची कर्म केली, थोडासा अभ्यास करावा, कशी मनस्थिती राखली कर्म करत असताना, कशा भावाने राहिले हे पाहावं, ते करून अकर्ता कसे होते हे पाहावं। जसं सगळं राज्य शकट राजवाड्याला आग लागलेली असताना जनकांचं काहीच जळत नव्हतं असं म्हटलं जातं, ज्यांचा एक पाय अग्निमध्ये म्हणजे ज्ञानाग्नीमध्ये आणि एक पाय ज्यांचा कर्मामध्ये होता, त्यामुळं आपलं देखील कर्म आपल्या ज्ञानाचं नुकसान करू शकत नाही। ज्ञान आपल्या ठिकाणी ठेवून, ज्ञानाचं चिंतन आपल्या ठिकाणी अव्याहत ठेवून आपण कर्म करू शकतो। कर्म करताना जी अलिप्तता आहे ती अलिप्तता ज्ञान विचारांनी आपण साधू शकतो आणि देह मन बुद्धी आपण कर्मामध्ये वापरू शकतो। त्यामुळे जी शांती लाभते त्या शांतीचं स्वरूप मोक्ष असं आहे, अशी एक ओवी घ्यावी आणि ती ओवी नीट समजून घ्यावी, अजूनही कितीतरी चिंतन करता येईल, ज्ञानेश्वरी हातात येईल असं मी म्हणेन। ओवीचा अर्थ पहावा, ओवीचा भावार्थ पहावा, साधक म्हणून आपल्याला या ओवीच्या संदर्भात काय अभ्यास करता येईल ते पहावं, तो अभ्यास करत असताना आपल्या प्रकृतीत काय नक्की दोष आहेत म्हणून हा अभ्यास आपल्याला जमणार नाही किंवा जमत नसावा याकरता देखील आपण आपल्या प्रकृतीकडे जरा वळून पाहावं, ते दोष काढण्याचा निश्चय करावा। त्या ओवीसारखं जगायचं जर असेल तर आपण कोणत्या गुणांचा अंगीकार करायला पाहिजे याचंही चिंतन करावं, त्या गुणांचा अंगीकार करण्याचा निश्चय करावा, हा अभ्यास जो आहे ज्ञानेश्वरीचा तो अतिशय हळूहळू होईल आणि घाई काही नाही आपल्याला. अजिबात घाई न करता एखादी एखादी ओवी घ्यावी. कधी कधी मला असं वाटतं की भगवद्गीतेचे श्लोक देखील फार उपयोगी पडतात. जसं एक अमानित्वम हा शब्द घेतला आणि एकच दिवस मानित्वाची भावना न धरता नम्रतेनी आणि कर्मफल त्यागामुळे मिळणाऱ्या आंतरिक शांतीनी, खरा अर्थ असा आहे त्यामुळं सहज देहभावना गेलेली आहे आणि शांती लाभलेली आहे. कारण 12व्या अध्यायाचा जो शांती मिळवणारा श्लोक आहे त्याच्यानंतर अद्वेष्टा सर्व भूतानाम आदी भक्त्य लक्षणं आलेली आहेत आणि ज्ञानी पुरुषांची लक्षणं देखील त्याच्यानंतर आलेली आहेत. तर आपण अमानित्वम असा एक शब्द जरी घेतला तरी देखील त्याच्या आधी अभ्यास अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ याचा अर्थ ते करतो आहे, त्या दिवसात केलेला आहे. आणि त्या ध्यानातून उठेल जेव्हा तेव्हा आज जी जी कर्म मी करेन त्या कर्माच्या फळाची अपेक्षा न करता एकच दिवसाची कर्म मी करेन. मग तुम्ही कोणाला 10 रुपये उसने द्याल? कोणाला मदत कराल? अन्य काही ऑफिसमध्ये आपलं काम कराल? प्रमोशनचे दिवस आलेले आहेत, पण एक दिवस, आजचा एक दिवस, ते काही डोक्यात न धरता तुम्ही एक दिवस काम करायचं ठरवाल. एक दिवस केवळ अमानित्वमचा अभ्यास आपल्याला करता येईल का? जन्मभर द्या सोडून नको. हाही गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचाच अभ्यास आहे. एक दिवस अद्वेष्टा सर्व भूतानाम असं राहता येईल का? कोणाचीही पूर्व वागणूक वर्तणूक जी आहे ती नजरेआड करून, कारण दुसरा हा आपला पॅरामीटर असू शकत नाही आपल्या मनाचा, समाधानाचा, शांतीचा, अशांतीचा, त्याचा पॅरामीटर आपल्या आत असला पाहिजे. अशा भावनेनी एक दिवस अद्वेष्टा सर्व भूतानाम करता येईल का? पुष्कळ जणांनी आपला द्वेष केलाय, आपल्याला कित्येक लोकांबद्दल चांगली भावना नाहीये, पण एक दिवसापुरतं. अशा अभ्यासानी ज्ञानेश्वरी आणि गीता अंगी मुरायला सुरुवात होते. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मनहा तुष्टहा. एक दिवस मी मनोगत देखील एकही इच्छा ठेवणार नाही संसारातली, एकही नाही. मग घरासंबंधी नाही, पत्नी संबंधी नाही, पती संबंधी नाही, मुलांसंबंधी नाही, मग मुलांना नोकरी मिळायची वगैरे, एक दिवस नाही. आज आज जो एक दिवस मी जगणार आहे त्या एक दिवसापुरतं चाललंय. एक दिवस मी या सर्वांपासून मुक्त असेल, मनोगत देखील माझ्या नको आता आहे एका दिवसापुरतं. आणि एक दिवस मी आत्मनी एव आत्मनहा तुष्टहा, माझ्या आत्म्यामध्येच मी परिपूर्णतेचा भाव घेऊन एक दिवस संतुष्ट राहणार आहे. कोणतीही घटना माझ्या ठिकाणी काम निर्माण होऊ देणार नाही असा मी प्रयत्न करेन आणि मी पूर्णतेच्या बोधामध्येच राहीन. असा अभ्यास देखील ज्ञानेश्वरीचाच अभ्यास आहे. मग त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी काय ओव्या लिहिल्यात ते जसं वाचावं, अशा प्रकारे ज्ञानेश्वरीचा अभ्यास आपण करू शकतो. हेही जमत नसेल, न जमायला खरं म्हणजे अवघड याच्यातलं काहीही नाहीये. आपल्याला काही परीक्षा द्यायची नाहीये, आजच्या लगेच कोणी रात्री आपली परीक्षा घेणार नाहीये. जेवढं जमेल ते तुमच्या जमा बाजूलाच राहील, जे जमणार नाही ते जमवण्याचा प्रयत्न उद्या करायला संधी आहे ना आपल्याला. उद्या अजून एखादा वेगळा शब्द, एखादी ओवी आपल्या जीवनाला कशी लागते आहे ते पाहून ती पूर्णपणाने जीवनात उतरवण्याचा एकाच दिवसापुरता प्रयत्न, असा रोज वेगवेगळा अभ्यास। गीता, गीतेचा सरळ अर्थ पहावा, ज्ञानेश्वरीची ओवी पहावी, त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करावा, मग स्वरूपानंदांची अभंग ज्ञानेश्वरी घ्यावी, त्या ओवीला स्वरूपानंदांनी काय ओव्या लिहिलेल्या आहेत, एक किंवा दोन ओव्या लिहिलेल्या असतात, त्या वाचाव्यात, आणि मग अजून एक चांगला म्हणजे त्या श्लोकाला धरून भावार्थ गीतेमध्ये स्वरूपानंदांनी काय लिहिलेलं आहे, स्वरूपानंदांनी एक स्वतंत्र लिहिलेलं आहे त्याला भावार्थ गीता असं नाव दिलेलं आहे, 7-8-10 ओव्या अभंग वृत्तात त्यांनी लिहिलेल्या आहेत, त्या पहाव्यात, त्या ज्ञानेश्वरी सारख्याच आहेत, ज्ञानेश्वरीची फार मोठी छाप त्याच्यावर आहे, खूप स्वतंत्र लिखाण नाहीये, पण काही ठिकाणी स्वतंत्र लिखाण देखील जरूर आहे, ते पहावं थोडं तौलनिक दृष्ट्या, आणि गुणांच्या अंगाने काय स्वीकारता येत असेल ते पहावं, आचरणाच्या अंगाने काय स्वीकारता येत असेल ते पहावं, आणि तसं वर्तन करण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर मग अध्याय ज्ञानेश्वरी याचा अर्थ पहिला अध्याय असा घ्यावा, पहिल्या अध्यायाची वैशिष्ट्य काय आहेत ते पहावं, पहिल्या अध्यायामध्ये भगवद्गीतेची जी सुरुवातच आहे ती सुरुवात पहावी, भगवद्गीतेसारख्या ग्रंथाची सुरुवात धृतराष्ट्राने केली, काय आश्चर्यकारक गोष्ट आहे बघा, आणि ती काय इच्छेनी केली आहे हेही जरा पहावं, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवाहा मामकाहा पांडवाहा चैव किम कुरुवत संजय, ते काय करताहेत, काय माझे आणि पांडूचे, धर्मक्षेत्रामध्ये कुरुक्षेत्र म्हणून ओळखलं जाणारं असं धर्मक्षेत्र, या मंडळींनी त्याची युद्धभूमी बनवली, ते धर्मक्षेत्र आहे, यांचा हा अपराध आहे की त्या ठिकाणी जाऊन त्यांनी युद्ध केलं, कारण मोठं मैदान होतं, पण ते धर्मक्षेत्र म्हणून ओळखलं जाणार होतं, तिथं धार्मिक विधी केले जात होते, ती जागा यांनी निवडली युद्धासाठी, आपल्याला देखील देह मिळालेला आहे तो धर्मकारणार्थ मिळालेला आहे, त्याचं आपण कुरुक्षेत्र बनवलेलं आहे, पहिला जो अध्याय आहे तो पहिला अध्याय, पहिल्या अध्यायात केवळ चिंतन करावं, पहिल्या अध्यायात काय सांगितलेलं आहे ते सारांशाने सगळं पाहावं, मग पहिल्या अध्यायामध्ये तोच सगळा क्रम, विनोबा काय म्हणतात, लोकमान्य काय म्हणतात, पण एवढं नको असेल तर गीता दर्शन पहा असं मी म्हणेन, काय म्हटलेलं आहे गीता दर्शनामध्ये ते आपल्या चिंतनामध्ये समाविष्ट करा, हा गजर मला फार त्रासदायक व्हायला लागलाय, टू बी ऑर नॉट टू बी म्हणतात की नाही, मी नागपूरला गेलो होतो तर श्यामाताईंच्या भगिनी माझ्या आईच्या वयाच्या आहेत त्या, शेवटच्या दिवशी श्यामाताईंकडे ध्यान असतं, ध्यानाला आम्ही सगळे श्यामाताईंच्या घरी बसतो, सकाळी 7 ध्यानाला बसायचं ठरलं, त्या 6:15 दरम्यान म्हणत होत्या की माझे टू बी ऑर नॉट टू बी संपतच नाही, मला असं वाटतं की पटकन 2 तांबे अंगावर घ्यावेत, एकदा वाटतं की नको ध्यान झाल्यावर घ्यावेत, हे टू बी ऑर नॉट टू बी मध्ये मी फार सापडते म्हणाल्या, तसा हा वाजला की आत्ता थांबायचं का थोडा हा विषय पूर्ण करून थांबायचं हे टू बी ऑर नॉट टू बी मध्ये मी फार सापडतो. अध्यायाप्रमाणे जर गेलं तर अध्यायाचा आवाका येतो, त्या अध्यायाच्या अंतर्गत नॉट टू बी अध्यायाच्या अंतर्गत असणाऱ्या अधिकरणांचा अंदाज येतो, त्याच्यात काय काय मुख्य विषय आलेले आहेत हे कळतं. जसं अर्जुनाचा मोह, अर्जुनाची कर्तव्यच्युती, मग त्याचा शोक, मग संसाराबद्दल असणारी त्याची आस्था, मग तो व्यक्त करत असलेलं पाप वगैरे अशा प्रकारे भावना, मग तो मी त्याची शारीरिक स्थिती, आणि याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं भाष्य, यामुळे पहिल्या अध्यायाचा उत्तम आवाका येतो. मग दुसऱ्या अध्यायाचा घ्यावा, तिसऱ्या अध्यायाचा घ्यावा, अशा प्रकारे देखील आपण अभ्यास करू शकतो. असं म्हणून मी म्हणतो की टू बी एक दोन तीन मिनिटं आपण शांत बसू. हरि 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 स्वामी जी नारायण प्रभु हरि हरि राम राम. मागच्या सत्संगात आपण सांगितल्याप्रमाणे भगवद्गीतेचे आकलन होण्यासाठी आपल्या गीतेवरील प्रवचने व ज्ञानेश्वरी बरोबर गीता रहस्य विनोबांची प्रवचन यांचा अभ्यास चालू केला आहे. विनोबांची एक गीताई चिंतनिका म्हणून पुस्तक आहे, छोटं आहे. गीतेवरील जी प्रवचन आहेत साने गुरुजींनी संपादित केलेली ती चांगलीच आहेत, पण गीताई चिंतनिका हे प्रत्येक श्लोकावर त्यांनी टिपा दिलेल्या आहेत आणि ते फार सुंदर पुस्तक आहे. सध्या गीता रहस्याची प्रस्तावना वाचत आहे, त्याची भाषा व क्लिष्टता पाहून आपण माझे स्वामीजी हे किती सोप्या व सहजतेने गीता व ज्ञानेश्वरी समजून सांगतात हे प्रत्येक वाक्यावाक्याला जाणवते. लोकमान्य हे वकील होते आणि त्यांनी हे जे गीता रहस्य लिहिले ते देखील वकिली भाषेत जसं लिहावं तसं लिहिलेलं आहे. याचा अर्थ असा की त्यांचं पहिलं विधान मान्य केलं की पुढचं विधान मान्य करावं लागतं, मग नंतर येणारं विधान मान्य करावं लागतं आणि सगळं मान्य करावं लागतं. याला वकिली भाषा असं म्हणतात. तशा तऱ्हेने अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने आणि पहिला तर्क मान्य केला की शेवटपर्यंत मान्य करत जायला लागतं अशा पद्धतीने त्यांनी ते लिहिलेलं आहे. त्यांची बुद्धी असामान्य होती आणि अर्थातच त्यांची भाषा ही तेव्हाची पंडितांची भाषा जशी असते तशीच खरोखर भाषा आहे. त्यांची जड भाषा आहे. वाचत असताना त्यात बौद्ध धर्माच्या रहसानंतर प्रचलित झालेल्या संप्रदाय हे अद्वैत विशिष्टाद्वैत वगैरे वगैरे धरून भाष्य गीतेवर लिहिली गेली असा उल्लेख आहे. तसंच आचार्य शंकराचार्यांनी मंडन मिश्रांचा पराभव करून पुन्हा हिंदू वैदिक धर्माची स्थापना केली असा उल्लेख आहे. तरी खालील शंकांचे निरसन कराल का? काही सपोर्टिंग ग्रंथ वाचून हे समजू शकेल ही, पण आपण सहज व आम्हाला समजेल या भाषेत सांगता तसे होणार नाही. म्हणजे मी सांगतोय एक आणि तुम्ही विचारताय मला परत तुम्हीच सांगा असं चालेल. आणि हे योग्यही आहे असं विचारणं. म्हणून खाली प्रश्न विचारलेले आहेत. आचार्यांनी बौद्ध व जैन धर्म विचारांचा पराभव केला म्हणजे त्यांच्या वैदिक धर्मापासून वेगळ्या अशा कोणत्या विचारांचे खंडन केले? सध्या विपश्यना हा प्रकार जाहिराती खूप प्रसिद्धी देऊन सुरू आहे. आपल्या इथं येणाऱ्या एका साधकास विपश्यना केंद्रातून राजयुगाप्रमाणे साधना करतो म्हणून अपमानित करून बाहेर काढले गेले. तर विपश्यना म्हणजे बौद्ध व जैन याप्रमाणे काय आहे? जैनांना याच्यात कृपा करून धरू नका असं मी म्हणे. अद्वैत द्वैत यासंबंधी आपल्या प्रवचनातून थोडे थोडे समजू लागले आहे, परंतु विशिष्टाद्वैत व शुद्धाद्वैत म्हणजे काय असं काही काही विचारलेलं आहे. राजयोगाच्या कृपया मार्गदर्शन व्हावे ही चरणी नम्र विनंती. राजयोगाच्या अभ्यासाच्या पद्धतीने जाणारी किंवा जो वैदिक धर्म म्हणून समजलेला आहे किंवा औपनिषदिक धर्म म्हणून समजलेला आहे, जो इथला प्राचीन धर्म म्हणून देखील ख्यात आहे, त्याच्यापेक्षा बौद्धांनी थोडं वेगळं तत्वज्ञान मांडलं. बुद्धांना वैराग्य प्राप्त झालं आणि वैराग्य प्राप्त होऊन सर्वच व्यर्थ असं त्यांना वाटायला लागलं. त्यांना झालेला जो बोध आहे तो बोध देखील अर्थात शून्यतेचा बोध झाला, सर्वच व्यर्थ असं वाटायला लागलं. आणि त्यांच्या पत्नीचा म्हणजे नुकत्याच बाळंतीण झालेल्या पत्नीचा आणि एक दिवसाच्या मुलाचा त्याग करून ते घरातून बाहेर पडले. बुद्धांनी नंतर म्हणजे अशांत झालेलं मन, दुःख जी होती समाजामध्ये ती दुःख पाहून शांतीचा काही मार्ग आहे का असा खूप प्रयत्न केला, साधना केली, उपासना केली. आणि बुद्ध हे बोधाला प्राप्त झाले. बुद्धांना ज्या भावनेने ते घरातून निघून गेले, सर्व व्यर्थ आहे अथवा सर्व अर्थहीन आहे आणि सत्याचा शोध घेतला पाहिजे, ते सत्य देखील त्यांना शून्य दिसला. त्यांना जो बोध झाला त्या बोधामध्ये त्यांना सत्य हे शून्य दिसलं, ते सच्चिदानंद दिसलं नाही. आचार्यांनी मंडन मिश्रांचा पराभव केला एवढ्यावर केवळ बौद्ध धर्माचा पराभव झालेला नाही. फार मोठा विद्वान असा मनुष्य आचार्यांपुढे निष्प्रभ झाला हे खरं आहे. बौद्ध धर्माचा जो भारतामध्ये पाडाव झाला तो त्यांच्या सुखासीन आणि रजोगुणी अशा वर्तनामुळे पाडाव झाला. तसंच ज्या स्वाभाविक प्रेरणा आहेत मनुष्य मात्राच्या ठिकाणी असणाऱ्या, त्या स्वाभाविक प्रेरणा या संसार करण्याच्या आहेत. सत्यशोधनाची एक स्वाभाविक प्रेरणा आहे मनुष्याच्या ठिकाणी, पण म्हणून त्याच्या शरीरधर्माप्रमाणे असणाऱ्या इतर प्रेरणा आहेत त्यांना मुळीच वाव न देणं, भिक्षू होणं ही मोठ्या प्रमाणावर गोष्ट झाली. आणि स्त्री भिक्षू आणि पुरुष भिक्षू यांच्यामध्ये एक प्रकारे त्या काळातली गोष्ट आहे, समाजाला योग्य दर्शन झालं नाही. बौद्धांचा पाडाव होण्याचं कारण एका वादविवादात कोणी कोणाचा पराभव झाला हे नाहीये, ते तर आहेच, तो वैचारिक दृष्ट्या झाला. पण त्यांचे जे आश्रम असतील ते आश्रम आणि तिथं हे कोणाच्या हातात नाही, याचं कारण देहधर्म कोणाच्या हातात नाही. असं असल्यामुळं त्या गोष्टी समाजाला खटकायला सुरुवात झाली, कोणी कोण बोलणार त्याच्याविषयी. बौद्धांची दुसरी अशी गोष्ट होती की बुद्ध हे स्वतः सम्राट, तेव्हा राजा सम्राटाचा मुलगा होते आणि त्यांना अनेक राजेही शरण आले आणि त्यांनी त्यांचा धर्म घेतला आणि ते त्यांच्या धर्माचे झाले. एवढंच नव्हे तर बुद्धांची ख्याती वाढावी म्हणून, म्हणजे तुमच्या कल्पनेतही बसणार नाही एवढ्या वास्तू त्यांनी बांधल्या, तुमच्या कल्पनेतही येणार नाही एवढे उंच उंच बुद्धांचे पुतळे अफगाणिस्तानमध्ये त्या तालिबानी मंडळींनी तोफा डागून एक बुद्धांचा फार मोठा पुतळा फोडून टाकला. तो एका उंच पर्वतावर कोरून केलेला होता. जो धर्म निर्माण करतो त्याला या गोष्टींची गरज काय आहे? जो शांतीचा मार्ग सांगतो, तुम्ही अजंठा वेरूळला जर गेला असाल, मी अजंठ्याला गेलेलो आहे, तर तुमचे डोळे फिरतील एवढी बांधकाम आहेत त्याच्यामध्ये असणारी रंग. आता हे सगळं आपल्या देशाचं पूर्वीचं वैभव म्हणून, पण भिक्षूंना राहण्याची सोय 8x8 अशी खोली आणि एका मोठ्या काय हॉल म्हणणं फार चुकीचं आहे, मोठंचं मोठं दालन म्हणजे इथून तिथं लांब फार दिसेल असं, बाजूला खोल्या आहेत राहायला. कोरीव काम आणि रंगकाम याच्याकरता आपण जरी जात असलो पाहायला, तरी देखील संन्यासाकडे प्रवृत्ती असणारे आणि भिक्षू असे लोक ते कशा पद्धतीने राहावेत म्हणून जेव्हा राजे आश्रय द्यायला सुरुवात करतात तेव्हा असं अवाढव्य काही ना काहीतरी करतात, हे सात्विक समाजाला रुचत नाही. सात्विक समाज याच्यापासून दूर राहतो. आज देखील जे प्रवचन करून मोठे होतात आणि पैसे मिळवायला सुरुवात करतात, ते त्यांच्या कीर्तनाला किंवा प्रवचनाला लाखाच्या भाषेतच पैसे ते मागायला सुरुवात करतात. हळूहळू चांगला समाज त्यांच्यापासून दूर जातो, हा त्यांचा पराभव असतो. ते कशाकरता घेतात? तर काहीतरी अजून काम निर्माण करावं म्हणून घेतात. लोक म्हणतात काय त्यांना करायचं ते करू देत. हळूहळू शेवटी काय, समाज बोलवणारा बोलवतो, ते मिळवणारे मिळवतात, पण त्याच्यातच त्यांचा पाडाव असतो. पटतंय का तुम्हाला हे? त्याच्यात याच गोष्टीमध्ये त्यांचा पाडाव असतो. शिवाय बौद्धांचं स्वतःचं ते क्षत्रिय असल्यामुळं ते मांसाहार अतिशय करत असत आणि बुद्ध हे काय म्हणायचं त्यांना अतिसारांनी गेले म्हणजे श्रीलंकेत त्यांचा मृत्यू झाला. त्यांना कुठलं तरी ते चांगलं नव्हतं असं मांस खाण्यात आलं आणि त्यामुळे जे जुलाब झाले ते जुलाब न थांबल्यामुळे बुद्ध गेले. अतिसारांनी पोट बिघडल्यामुळं बुद्ध गेले. तर ही गोष्ट जिथं वैदिक धर्म रुजलेला होता तिथं अमान्य आहे. एक तर वर्तनातला तो बुद्धांच्या हातात नव्हता, स्वैराचार शिष्यांचा त्याला बुद्ध जबाबदार नाहीत. पण ही जी खाण्यापिण्याची गोष्ट आणि एक प्रकारे भिक्षू आणि वेगळ्या प्रकारचं वर्तन आणि भिक्षू असताना म्हणजे घरं सोडायची आणि रंगवलेल्या घरांमध्ये राहायचं असं तंत्र झालं जिथं आर्थिक पाठबळ भरपूर मिळतं तिथल्या मंडळींची साधनेची जिज्ञासा आणि कष्ट करण्याची तयारी कमी होते. ऋषीमुनींचे आश्रम आणि त्याच्यात जी खडतरता होती त्यामुळं चांगले शिष्य तयार झाले ही त्याची सामाजिक कारणं आहेत त्याच्या पराभवाची. बुद्ध धर्माचा जैन धर्माचा पराभव झालेला नाहीये. जैन हे तत्वज्ञान आहे आणि ते चांगलं आहे, त्यांच्या परीने एक धर्म किंवा संप्रदाय म्हणून आचरण्यासारखं आहे. पण बुद्धांचा मात्र या देशाच्या भूमीतून पराभव झाला. बुद्धांच्या तत्वज्ञानातही त्याचं सार दडलेलं आहे. जसं बुद्धांना असं समजलं की आपली बुद्धी जी आहे ती बुद्धी ही किंवा बुद्धीमध्ये असणारं विज्ञान जे आहे तर तो खरं म्हणजे आत्मा असला पाहिजे. बुद्ध आत्मा मानत नाहीत पण मनुष्याच्या ठिकाणी असणारी सर्व श्रेष्ठ बुद्धी म्हणजे बुद्धां व्यक्तीच्या बुद्धीच्या ठिकाणी असणारं त्याचं ज्ञान. त्याच्यावर आचार्यांनी मंडन मिश्रांच्या समोर सर्वम क्षणिकम क्षणिकम सर्वच या जगतामध्ये आहे ते क्षणापुरतं टिकणारं आहे असं असताना बुद्धी तरी कशी दीर्घकाळ टिकते बुद्धांच्या म्हणण्याप्रमाणे. मग बुद्धी किंवा विज्ञान देखील क्षणिकच असलं पाहिजे बुद्धांच्या म्हणण्याप्रमाणे. बुद्धी हा आत्मा असू शकत नाही. त्याच्यावर बुद्धवादी म्हणजे मंडन मिश्रा इत्यादींनी प्रतिवाद असा केला की बुद्धी देखील सर्वम क्षणिकम क्षणिकम मध्येच येते. तरी देखील जेव्हा क्षणात बुद्धीचा नाश होतो तेव्हा बुद्धी आपले संस्कार घेऊन परत उद्भवणाऱ्या बुद्धीला प्रशिक्षित करते आणि पुढची संस्कारित बुद्धी तयार होते. बुद्धीला अनुभवाचं स्मरण होतं जरी बुद्धीचा नाश झाला तरी. त्याच्यावर आचार्य असं म्हणाले की प्रत्येक क्षणाला बुद्धिनाश तर मानायचा आणि संस्करणही मानायचं. अशी कसरत करायच्याऐवजी बुद्धीचा कोणीतरी साक्षी आहे, इंद्रियांचा देखील अधिष्ठाता आणि साक्षी आहे. बंद आणि हा साक्षी किंवा अधिष्ठाता हा वेगळा पाहणारा किंवा आत्मा आहे असं म्हणायला हरकत काय आहे. एकीकडे नाशी म्हणायचा आणि एकीकडे संस्कारित होते असंही म्हणायचं याच्यावर मंडन मिश्रांना काही बोलता आलं नाही. मंडन मिश्रा ज्या ठिकाणी थबकले ते ठिकाणं मी तुम्हाला सांगतोय. बुद्धांचं तत्वज्ञान आहे सर्वम शून्यम शून्यम म्हणजे सर्वच शून्य आहे. जे जे दिसतं ते सगळं शून्यात जाणार आहे, नाश पावणार आहे असं असल्यामुळं आत्मा देखील आत्म्याचं स्वरूप देखील शून्य असं आहे. आत्मा हा शून्य आहे. तेव्हा आचार्य असं म्हणाले की सर्वम शून्यम शून्यम, जेव्हा सर्व शून्य होतं तेव्हा शून्य होणाऱ्या सर्वांमध्ये आत्मा आला, मग आत्मा शून्य आहे असं संभवतं कसं? एका बाजूला आत्मा आहे म्हणायचं आणि एका बाजूला त्याला शून्य म्हणायचं, हा वदतो व्याघात आहे असं आचार्य म्हणाले. वदतो व्याघात म्हणजे जे खरं बोलता येत नाही किंवा बोलायची परवानगी नाही किंवा तर्कात बसत नाही अशी गोष्ट बोलणं. आचार्य असं म्हणाले की हे जे विधान आहे हे विधान स्त्री बालांध जडोपमाहा, अशी उपमा स्त्री बाल अंध किंवा जड बुद्धीची व्यक्तीच देऊ शकते की एकीकडं सर्वम शून्यम शून्यम म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आत्मा आत्म्याचं स्वरूप शून्य आहे असं म्हणायचं. मग आत्मा नाही म्हणा, शून्य जर म्हणायचं असेल तर. याच्यावर मंडन मिश्रा स्तब्ध झाले. बुद्ध असं म्हणतात की आत्मा हा जागृती स्वप्न सुषुप्ती या तिन्ही गोष्टींमध्ये अनुपलब्ध आहे, तो उपलब्ध होत नाही आणि म्हणून तो शून्य आहे. आणि सुषुप्तीमध्ये जे गाढ निद्रेमध्ये तर तो अजिबातच प्रतीतीला येणं शक्यच नाही. त्याच्यावर आचार्य असं म्हणाले की ग्रहणाच्या वेळेला सूर्यबिंब अथवा चंद्रबिंब ग्रहण लागलेलं असल्यामुळे दिसत नाही. ते दिसत नाही तरी देखील ते असतं, त्याची सत्ताही असते आणि ग्रहण सुटल्यानंतर आकाशात ते परत दिसायला सुरुवात होते. आणि तोच न्याय आत्म्याच्या बाबतीत आहे. मनाला बुद्धीला इंद्रियांना अज्ञानाचं ग्रहण लागलेलं असल्यामुळं केवळ ते जाणू शकत नाहीत. या ग्रहणापासून मन बुद्धी इंद्रिय मुक्त होतात किंवा जीवात्मा मुक्त होतो. इंद्रिय मन बुद्धींच्या कर्तृत्वामुळं जीवात्म्यालाच ग्रहण लागतं स्वतःच्या ज्ञानाविषयी, पण हे ग्रहण सुटतं. तेव्हा इंद्रिय मन आणि बुद्धी यांनी आच्छादिलेलं अज्ञान पूर्णपणाने नाहीसं होतं. त्याच्यावर शून्यम अस्ति असं, सर्व शून्यच आहे असं बौद्ध मतवादी म्हणाले. म्हणजे ग्रहण सुटल्यानंतर आत्मा प्रगट होतो असं नसून इंद्रिय मन बुद्धी यांचा लोप झाला की सगळं संपतं, मग काहीच शिल्लक राहत नाही, तिथं शून्य असतं असं बौद्ध मत किंवा मंडन मिश्रा म्हणू म्हणाले. तेव्हा आचार्य असं म्हणाले की शून्याला शून्य आहे असं कसं म्हणता येईल? शून्य याचा अर्थ नाही. शून्य या शब्दाचा अर्थच नकार असा आहे, तिथं काहीच नाही. तर शून्य आहे असं म्हणणं असं कोण म्हणेल शून्य आहे, जर इंद्रिय मन आणि बुद्धी या तीनही गोष्टी बाजूला झाल्या. या तीनही गोष्टी आता तुम्हाला काहीच सांगत नाहीत, तिथं शून्य आहे असं सांगायला कोण उरलं? शून्य आहे असं तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा काहीतरी आहे म्हणून शून्य आहे हेही समजलं ना, असं शंकराचार्यांनी प्रतिवाद केला. शून्य सिद्धांत बोधू कवणे सत्ते होय सिद्धू असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. शून्य आहे हे समजायला देखील कोणीतरी असायला लागतं आणि ज्याला ते समजतं तो सच्चिदानंद जागृती स्वप्न सुषुप्ती याच्याही पलीकडे असणारा चैतन्य मात्र, सत्ता मात्र, स्फुरण मात्र असा आत्मा किंवा ब्रह्म त्याला समजतं की सर्व शून्य झालं. जागृती, स्वप्न, सुषुप्ती किंवा बाल्य, तारुण्य, वृद्धाप्य या सगळ्या अवस्था एका मीच्या अधिष्ठानावर आहेत आणि ते मीचं अधिष्ठान देह देखील नाही. कारण ध्यानामध्ये जेव्हा देहाचा देखील निराश होतो तेव्हा त्या मीचा निराश होत नाही, त्या मीला असं समजतं की सर्वाचा निराश झाला. पण त्या मीला स्वतःला जाणायची शक्ती आहे आणि तो स्वतःला जाणतो, तो जाणून आपण आनंदरूप आहोत या बोधावर येतो. असंही एक मानलं जातं की बुद्धांचा जो बुद्धांना जे म्हणायचं होतं ते बुद्धांच्या नंतरच्या मंडळींना कळलं नाही असंही एक म्हटलं जातं. बुद्ध ज्याला शून्य म्हटले त्याला वेदांती ब्रह्म म्हटले असंही एक म्हटलं जातं. कारण ब्रह्माचा अनुभव घेणारा कोणीच नसतो, मन नसतं, बुद्धी नसते, इंद्रिय नसतं. जसं शून्य आहे ते शून्य शांती स्वरूप, आनंद स्वरूप आहे असं बुद्ध का म्हणाले नाहीत, अशा करता म्हणाले नाहीत की तिथली शांती किंवा आनंद समजायला देखील कोणीतरी असायला पाहिजे वेगळेपणाने, तर तो नसल्यामुळं बुद्धांनी पुढचं वर्णन केलं नाही. पण बुद्धांना नेमकं असं म्हणायचं आहे असं ठामपणाने बुद्धांच्या कोणत्याही परिभाषेत लिहिलेलं नाही. बुद्धांनी जे काय की काय ते शब्द मध्यंतरी होते, इनटॉलरन्स नाही का, तो इनटॉलरन्स दिसू नये म्हणून बुद्धांच्याही वाङ्मयातून चांगला अर्थ काढणं ही प्रवृत्ती चांगली आहे. पण थेट असं बुद्धांनी कुठेही म्हटलेलं नाहीये. आपण टॉलरंट असू शकतो पण बुद्धांनी तसं थेट कुठेतरी म्हटलेलं जर असतं तर मंडन मिश्रांचाही तसा समज झाला नसता. असं असल्यामुळं जे बुद्धांनी म्हटलं त्याचा वैचारिक पाडाव आचार्यांनी नक्की केला. ही गोष्ट आचार्यांनी जी केली ती ही एका इंटेलेक्च्युअल लेव्हलवर किंवा स्कॉलर म्हणू अशा लेव्हलवर ती राहिली, पण समाजानेच त्यांना नाकारलं. बुद्ध धर्माला समाजानेच नाकारलं. त्यांच्या म्हणजे तेव्हाची जी काय हिपोक्रसी म्हणू, ढोंग म्हणू किंवा मानवी जीवनाच्या त्या मर्यादाच आहेत. सामान्य माणसांना दोष काय देणार, ते कपडे बदलून लगेच बुद्ध झाले म्हणजे काय ते बुद्ध होतात थोडेच. असं असल्यामुळं त्यांच्या वर्तणुकीमध्ये तत्वज्ञानाच्या दृष्टीने कितीतरी फ्लॉ आढळल्यामुळं हा धर्म देशातून तसा हद्दपार झाला. आज जो बुद्ध धर्म उपस्थित आहे तो बुद्धांनी सांगितलेला बुद्ध धर्म तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे, पण तो बुद्धांखेरीजही आणि कोणाकोणाला मानतो, बुद्धांना प्रमुखतः मानतो. पण त्यांच्या भूमीतही हा जरा विकास झाला या विचाराचा. हे लामा, दलाई लामा आणि यांच्या आधीच्या मोठ्या परंपरा आहेत आणि त्यांनी तो बुद्ध जे मानत नाही तेही काही त्याच्यात मानलं जातं अशा प्रकारे आहे. आणि अनेक ठिकाणी तो आहे. हा मुख्यतः शांती प्रधान, शांती सांगणारा, सांस्कृतिक दृष्ट्या कोणाच्याही अध्यात्मध्यात नसणारा, मानवी जे जीवन आहे तर त्या जीवनाला कोणत्याही तऱ्हेने विरोध न करणारा. म्हणजे इस्लाम धर्म हा एका बाजूनी अद्वैत तत्वज्ञान सांगतो आणि एका बाजूनी काफीर जे आहेत म्हणजे हे अद्वैत तत्वज्ञान न मानणारे आहेत ते विरोधक समजून त्यांना मारावं असं म्हणतो. बुद्ध धर्म असा काही म्हणत नाही. तशा तऱ्हेने हा त्यांच्या परीने चांगला धर्म आहे. त्याचा आचार्यांनी पराभव केला वगैरे असं जे आपण म्हणतो तो नक्कीच झाला. आणि इथलं सगळं तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान जसंच्या तसं उभं राहिलं. एवढंच नव्हे तर आपल्या इथं मध्ये 50 साली काही मंडळींनी जर बुद्ध धर्म स्वीकारला नसता तर फारच कमी प्रमाणात तो राहिला असता. पण नुसतं धर्मांतर करून व्यक्ती अशी पार बदलली असं होऊ शकत नाही. व्यक्तीला स्वतःला बदलायला मेहनतच घ्यायला लागते. धर्म बदलल्यामुळे व्यक्ती बदलत नाही. असं असल्यामुळे तो जाग्यावरच राहिला. त्याच्याबद्दल आदर ठेवूनच मी हे जे बोलतो आहे ते सगळं बोललो. एक मिनिटभर आपण शांत बसू. हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी स्वामीजी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.